वाघ्या मुरळीची तळमळ, मन त्यांचं गंगा जळ, अशी भक्तीची चळवळ, त्यान संसारी मिळत फळ, दारी मांडीला गोंधळ, वाजवा संबळ, दारी मांडीला गोंधळ, वाजवा संबळ, दारी मांडीला गोंधळ, वाजवा संबळ, वाघ्या मुरळी कथा सांगती ऐक देऊनी ध्यान,
असुर दंड संहाराया माझ्या खंडेरायान,
हाती घेतल त्रिशूळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
येळकोट येळकोट बोलून या हो उधळती भंडार,
सदानंदाचं नाव घेऊन तोडाया लंगर,
हत्तीच येई हो बळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
कुमार कथा ऐकवी ऋषी मुनींना गोड,
मानव सारा सुखी हा झाला ही भक्तीची जोड,
जिथ तिथ बघाया मिळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
जन करारे भोळी भाबडी भक्ती,
देवखंडोबा भक्त गणाला देतो अगाद शक्ती,
अंतरीचा जाई मळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
कृष्णाची मुरली झाली खंडेरायाची मुरली,
शाप मुक्त झाली परंतु नांद ते देवा जवळी,
असं पुण्याईच फळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
देवाच्या दारी गर्दी भारी, चल ग जाऊ तिथ,
भैकी राया पडूया पाया नाचू गाऊ तिथ,
हर्षान भरल्या ती डोळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,
तात दिमडी घाटी घेऊन वाघ्या मुरळी दोघ,
नाव देवाचं चला आळो मना येऊ द्या जाग,
कवड्यांची गळ्यात माळ, वाजवा संबळ,
मांडीला गोंधळ, वाजवा संबळ,